नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. मलेरिया निर्मूलनातील प्रयत्नात पहिली स्वदेशी लस तयार करण्यात भारताला मोठं यश मिळालं आहे. या लसीच्या उत्पादनासंदर्भात लवकरच खासगी कंपनीसोबत करार केला जाणार असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR म्हटलं आहे. ऑक्सफर्ड आणि जागतिक आरोग्य संघटनेनं तयार केलेल्या लसीपेक्षाही ही लस प्रभावी आहे. मलेरियाचे संक्रमण रोखण्यात ही लस यशस्वी ठरणार असल्याचं ICMR म्हटलं आहे. संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारतर्फे आयोजित सर्वपक्षीय बैठकीत विविध पक्षाचे सदनातील सदस्य नेते मंडळी सहभागी झाले. नवी दिल्ली इथं आज सकाळी 11:30 सुमारास बैठकीला सुरुवात झाली. भारताला जगातली कोणतीही बाहेरची शक्ती स्वतःशी संबंधित बाबींचा निपटारा करण्याबाबत निर्देश देऊ शकत नाही असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. काल नवी दिल्ली इथं इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस भारतीय सुरक्षा मालमत्ता सेवेच्या नवप्रशिक्षित अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भारत हे एक सार्वभौम राष्ट्र असल्यानं राष्ट्राचे सर्व निर्णय हे त्याच्या नेतृत्वाकडूनच घेण्यात येत आहेत हे धनखड यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. देशाची अर्थव्यवस्था वृद्धिंगत करणं केवळ एवढंच आपलं उद्दिष्ट नसून जनतेचं बळकटीकरण अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. सोलापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र पंढरपूरच्या विकास मार्गिका अर्थात पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. मुंबईत वर्षा बंगल्यावर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख यांच्या उपस्थितीत यातील भूसंपादनासंदर्भात माहिती घेण्यात आली. काशी उज्जैनच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर कॉरिडॉर निर्माण करण्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांचं नियोजन आहे. याबाबत या बैठकीतून विकास आराखडा समजून घेण्यात आला. पंढरपूरच्या स्थानिक नागरिकांच्या या कॉरिडॉर संदर्भातील शंका दूर करण्यासाठी 3 उपजिल्हाधिकारी पदाच्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या 25 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत सर्वसमावेशक चर्चा होण्यासाठी नियुक्त अधिकारी नागरिकांशी दररोज संवाद साधणार आहेत. मध्य महाराष्ट्रासह कोकणात आणि गोव्यात आगामी 5 दिवसात जोरदार पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं कळवलं आहे. विभागानं आज केरळसह कर्नाटकच्या किनारी भागात रेड अलर्ट जारी केला आहे. तर येत्या काही दिवसात बिहार, तामिळनाडूपासून ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम तसंच उत्तराखंड, जम्मू काश्मीरच्या भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मराठवाड्यात गेल्या काही दिवसात पावसानं दडी मारली असून दिवसभरात उन्हाची तीव्रता आणि तापमान यात वाढ झाल्याची स्थिती आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या जायकवाडी धरणात आज सकाळी प्राप्त आकडेवारीनुसार आता 77.76% इतकी पाणी पातळी झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत सध्या तरी कोणताही विचार नाही असं राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते आज सकाळी नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. सध्या असा कोणताही विचार नसल्याचं अजित पवार गटाचे प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. राज्यात 3 पक्षांचं सरकार आहे. जर तसं काही करायचं असल्यास मित्रपक्षांचा सल्ला घेणं, त्यांना विश्वासात घेणं आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच असल्याचं भुजबळ म्हणाले. विधानसभेत चर्चेत आलेल्या नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणाबाबत बोलताना भुजबळ यांनी या सर्व प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशी आणतीच खुलासा केलेला असल्याचं नमूद करत नाशिक नाहक बदनाम होत असल्याबद्दल खेद व्यक्त केला. मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पात्र आणि गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. 1 जानेवारी ते 30 जून या कालावधीत मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून नांदेड जिल्ह्यात 385 रुग्णांना 3,31,00,000 मदत देण्यात आली. दिवसेंदिवस मदतीमध्ये वाढ होत आहे. गरजू रुग्णांना वेळेत मदत मिळावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून जिल्हास्तरावर कक्ष उपलब्ध झाल्यानं रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे असं या कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस म्हणून आजच्या दिवसाची ओळख आहे. आजच्या दिवशी 1924 आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेच्या स्थापनेप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. संघटनेनं यावर्षी सर्वसमावेशकता, शिक्षण, सशक्तीकरण आणि मानसिक स्वास्थ्यासाठी बुद्धिबळ खेळाचा उपयोग म्हणून सामाजिक बुद्धिबळ वर्षाची सुरुवात केली आहे. बुद्धिबळातील प्रत्येक चालीला महत्व आहे, ज्यावरून आपल्याला आठवण होते की आपला प्रत्येक निर्णय आपल्या जीवनाला आकार देत असतो. या संकल्पनेवर या दिवसाचं महत्व विशद करण्यात आलं आहे. बुद्धिबळाच्या क्षेत्रात भारतानं आतापर्यंत अतुलनीय योगदान दिलं असून अनेक प्रतिथयश भारतीय खेळाडूंची यात भर पडत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.